नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीच्या कर्तव्य पथाचेर कर्तव्य भवन 3 उक्तावण करतले. भारत फिलिपिन्स भागीदारी ही दोनूय देशातल्या वाठारात शांतताय, स्थिरताय आनी समृद्धी खातीर महत्वाची आसा अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हिणें सांगला. उत्तराखंडातल्या उत्तरकाशी जिल्ह्यात आयिल्ल्या हुंवारा उपरांत सोडणूक आनी बचाव कार्याक सुरवात. फुडल्या 2 ते 3 दिसांत उत्तराखंडात व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. सहकारी संस्थांचे यशस्वी व्यावसायिक युनिटात रुपांतर करपाक सहकार मंत्रालय कटिबद्ध आसा अशें केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हांणी सांगला. आनी बुद्धीबळात आयज चेन्नईत चेन्नय ग्रँड मास्टर्स सर्तीची 3री आवृत्ती सुरू जातली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीच्या कर्तव्य पथाचेर कर्तव्य भवन 3 उक्तावण करतले. ह्या निमतान जावपी भौशीक कार्यावळीत ते संबोधित करतले. कर्तव्य भवन 3 हो मध्य विस्टाच्या व्यापक रुपांतराचो एक भाग आसा. प्रशासकीय प्रक्रिया सुगम करपाचो आनी जलद गतीन कामकाज सक्षम करपाचो हेत आशिल्ल्या मुखार येवपी जायत्या केंद्रीय सचिवालय इमारती मदी ही पयली इमारत आसा अशें आमच्या खबराकारान सांगला. भारत फिलिपिन्स भागीदारी ही दोनूय देशातल्या लोकांक फकत फायद्याचीच न्हय तर ह्या वाठारात शांतताय, स्थिरताय आनी समृद्धी खातीर महत्वाची आसा अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हिणें सांगला. राष्ट्रपती मुर्मू हांणी सांगले की द्विपक्षीय संबंध आता मुखावेल्या पावडार वचून रणनीती भागीदारी कडेन पाविल्ल्यान आमच्या बहुआयामी सहकार्याक आनीक बळगें मेळटलें. भारत आनी फिलिपिन्स हांचे मदीं बऱ्याच काळा सावन चलत आयिल्ली इश्टागत आसा जी संस्कृताय, संपर्क, इतिहासीक संबंध आनी सादारण मूल्यांचेर आदारिल्ली आसा अशें तिणें सांगला. दोनूय देशांमदल्या व्यापक सहकार्यात उच्च पावड्यावेली संलग्नताय, फुलपी व्यापार आनी वाणिज्य आनी उदरगत भागीदारी सयत घटमूट संरक्षण आनी सुरक्षा सहकार्याचो आस्पाव आसा अशें राष्ट्रपतींनी नदरेक हाडलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्निनांद आर मार्कोस ज्युनियर हांचे मदीं नवी दिल्लीच्या हैदराबाद हाऊसात काल द्विपक्षीय उलोवणी जाली. भारत आनी फिलिपिन्स हांचे मदीं संस्कृताय, इतिहासीक आनी लोकांमदल्या संबंधाच्या बुन्यादाचेर आदारिल्ले लागींचे संबंध आसात अशें परराष्ट्र मंत्रालयान सांगलां.
Prime Minister Modi and I formally launched the strategic partnership between Philippines and India for the Philippines. This is a momentous decision for we take a very considered path to such elevated partnerships. Today, India becomes only the 5th strategic partner for the Philippines. This new apex attests as much to the remarkably rapid growth, broadening and deepening of our 75-year-old bilateral relationship.
भारत आनी फिलिपिन्स हांणी द्विपक्षीय सहकार्याक रणनीती भागीदारीच्या पावड्यार व्हरपाचें मान्य केलां. काल नवी दिल्लींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी फिलिपिन्साचे राष्ट्राध्यक्ष फर्दिनांद आर मार्कोस ज्युनियर हांचे मदीं जाल्ले द्विपक्षीय उलोवणी वेळार हो निर्णय घेतला. बसके उपरांत संयुक्त पत्रकार निवेदनांत प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें की भारत आनी फिलिपिन्स हांणी द्विपक्षीय उलोवपा वेळार रणनीती भागीदारी खाला सहकार्याक मार्गदर्शन करपा खातीर 2025 ते 2029 ह्या काळात 5 कृती येवजण आपणायल्या. फिलिपिन्साचे राष्ट्राध्यक्ष मार्कोस हांची भारत भेट काल सुरू जाल्या आनी ती 8 ऑगस्ट मेरेन चालू आसतली. तांची ही पयली अधिकृत भारत भेट आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला सहकारी संस्थांचे जिवे आनी यशस्वी व्यावसायीक युनिटात रुपांतर करपाक सहकार मंत्रालय कटिबद्ध आसा अशें केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हांणी सांगला. देशात 2,00,000 बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन करपाच्या महत्वाकांक्षी लक्ष्याखाला आतां मेरेन 35,000 नव्यो सहकारी संस्था तयार जाल्यात अशें ताणी सांगले. नवी दिल्लीत सहकारी क्षेत्र घटमूट करपाच्या उपक्रमांचेर आपल्या मंत्रालयाच्या सहकार समितीचे दुसरे बसकेचे अध्यक्षपद सांबाळटना घरमंत्री शहा हांणी ही माहिती दिल्या. सहकार क्षेत्रातल्यान जमनी नाशिल्ल्या गरीब लोकांक समृद्धीची वाट उक्ती जावंक शकता. सहकार क्षेत्र शेतकी आनी शेतकारांच्या समृद्धी खातीर राष्ट्रीय पावड्यावेल्यो 3 सहकार संस्था तयार केल्यात अशें मंत्री शहा हांणी मुखार सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. उत्तराखंडात उत्तरकाशी जिल्ह्यातल्या धरली वाठारात ढग फुटीक लागून व्हडा प्रमाणात लुकसाण जाल्ल्याची माहिती मेळ्या. आपत्ती वेवस्थापन पंगड घडणूक स्थळार आदार आणि बचाव कार्याखातीर सक्रियपणान वावुरतात. मुखेलमंत्री पुष्कर सिंग धामी हांणी हे घडणुकेचेर दुख उक्तायले. सोशल मिडियाचेर तांणी केल्ल्या पोस्टात एसडीआरएफ एनडीआरएफ जिल्हो प्रशासन आणि हेर संबंधित पंगड झुजा पावड्यार आदार दिवपाखातीर वावुरतात अशें तांणी म्हळां. तशेंच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेन तांचो सेगीत संपर्क आसा आणि परिस्थितीचेर बारीकसाणेन नजर दवरून आसात अशें मुखेलमंत्री धामी हांणी सांगलां.
फटने की अभी सूचना आई है और बहुत तेज गति से मलबा आया है पानी के साथ. हमारा प्रयास है कि इस समय में सभी को जल्दी से जल्दी राहत के काम किए जाएं, बचाव के कार्य किए जाएं. जिला प्रशासन के लोग वहां पहुंच रहे हैं, साथ में हमारी सेना के लोग एनडीआरएफ एसडीआरएफ आपदा प्रबंधन विभाग लगातार कोशिश कर रहा है. हमारी सर्वोच्च प्राथमिकता है कि सभी को इस समय राहत की जाए, सभी को बचाया जाए और हर प्रकार से जान माल की सुरक्षा की जाए.
अनुवर्सा मार्चात अमृतसरातल्या एका देवळाचेर जाल्ल्या आतंकवादी ग्रेनेड हल्ल्या संबंधी राष्ट्रीय तपास एजन्सीन पंजाबातल्या 19 सुवातींनी सोद कारवाय केल्या. काल अमृतसर गुरदासपूर आणि बाटला ह्या शिमेवयल्या जिल्ह्यांनी केल्ल्या सोदात एनआयएच्या पंगडांनी मोबाईल आणि डिजिटल साधनांसहित जायती गुन्हेगारी साहित्य जप्त केल्या. परकी हँडलरांच्या आधारान आतंकवाद्यांनी अमृतसरातल्या शेरशाह रस्त्यार आशिल्ल्या ठाकूरद्वार सनातन देवळात ग्रेनेड उडयला अशें निवेदनात म्हळें. अणुशस्त्राचो पयलो वापर जाल्ल्याक 80 जातात त्या निमतान पुराय संवसार आयज हिरोशिमा दीस पाळटात. 1945 ह्याच दिसा अमेरिकेन लिटल बॉय हो कोड आशिल्लो पयलो अणुबॉम्ब जपानी हिरोशिमा शाराचेर सोडिल्लो. जपानातल्या लोकांक देशातल्या इतिहासातलो एक काळोखी दीस आयज याद जाता. आयज सकाळी हिरोशिमा पीस मेमोरियल पार्कात जाल्ल्या ह्या वर्साच्या सुवाळ्याक सुमार 55,000 लोक हजर आशिल्ले. अणुशस्त्रां नाशिल्लो संवसार तयार करपाक जपान बांदील आसा अशें ह्या सुवाळ्याक संबोधित करतना प्रधानमंत्री इशिबा शिगेरू हांणी सांगलां. झारखंडात सुरक्षा दळ आणि गुमला पोलिसांनी मिळून काल राती गुमला जिल्ह्यातल्या कामदारा हांगा पीएलएफआयचो नक्षलवादी मार्टिन केरकट्टा हाका एन्काउंटरात मारून उडयलो. पोलिसांनी ताचेर 15,00,000 रुपयांचे मोलाचे इनाम दवरिल्ले. सुरक्षा दळ आणि जिल्हो पोलीस ह्या वाठारात सोद कारवाय सुरू केल्या. हे कारवायेत शस्त्रां आणि दारुगुळो हांचोय व्हडा प्रमाणात साठो जप्त केला. सुत्रांनी दिल्ले माहिती प्रमाण ह्या एन्काउंटरात आणिक 2-3 नक्षलवाद्यांक मारिल्ल्याची माहिती मेळ्या. गोयचे तशेंच जम्मू आणि काश्मीराचे आदले राज्यपाल सत्यपाल मलिक हांकां हे काल संवसाराक अंतरले. तांची पिराय 19 आशिल्ली. दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलांत तांणी निमणो श्वास घेतलो. बुद्धीबळांत आयज चेन्नय ग्रँडमास्टर सर्तीची तिसरी आवृत्ती सुरू जातली. हे सर्तीत मास्टर्स आणि चॅलेंजर्स असे दोन विभाग केल्ले 2 राऊंड रॉबीन गट असतात. आयज मास्टर राऊंड 1 मॅचीत भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी अमेरिकन अवॉन्डर लियांगो हाचे कडेन खेळपाचो आसा, जाल्यार विदीत गुजराती डच खेळगडो जॉर्डन वॉन फॉरेस्ट हाचे आड खेळटलो. फुडल्या 3 दिसात उत्तराखंडात व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. आयज हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर हरियाणा आणि अस्तंत उत्तर प्रदेशात व्हड प्रमाणात पावसाची परिस्थिती असतली. तशेंच आयज केरळाच्या कांय वाठारांनी उटंगराचो पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. तशेंच रेड अलर्ट जारी केला. आयज लक्षद्वीपात आणि शुक्रार मेरेन तमिळनाडू केरळ माहे कर्नाटक दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेश तेलंगणा रायलसीमाचेर व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. उपहिमालयीन अस्तंत बंगाल सिक्कीम बिहार ओडिशा अस्तंत बंगाल झारखंड आणि गोय ह्या उदेंत आणि अस्तंत वाठारांनी लेगीत फुडल्या 2-3 दिसात अशीच परिस्थिती पातळटली. ह्या सप्तकात उत्तर उदेंत वाठारांनी गडगड जगला आणि कांय वाठारांनी उटंगराचो पावस पडपाची लेगीत शक्यताय आसा. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीच्या कर्तव्य पथाचेर कर्तव्य भवन तीनाचे उक्तावण करतले. भारत फिलिपिन्स भागीदारी ही दोनूय देशातल्या वाठारात शांतताय स्थिरताय आणि समृद्धी खातीर महत्वाची असा असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हिणे सांगला. उत्तराखंडातल्या उत्तरकाशी जिल्ह्यात आयल्या हुवारा उपरांत सोडणूक आणि बचाव कार्याक सुरुवात. फुडल्या 2 ते 3 दिसात उत्तराखंडात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. सहकारी संस्थांचे यशस्वी व्यावसायिक युनिटात रुपांतर करपाक सहकार मंत्रालय कटिबद्ध असा असे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हांणी सांगला. आणि बुद्धिबळात आयज चेन्नईत चेन्नई ग्रँडमास्टर्स सर्तीची तिसरी आवृत्ती सुरू जाता. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजेच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.